नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी मनाली प्रभुगांवकर तुमकां ह्यो प्रादेशिक खबरो दिता. आयज मुंबयच्या जियो वर्ल्ड कन्वेंशन सेंटरात व्हेव्ज म्हळ्यार संवसारीक ऑडियो व्हिज्युअल आनी मनरिजवण शिखर परिशद जाता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ह्या शिखर परिशदेचे उक्तावण करतले. व्हेव्ज शिखर परिशदेचो हेत भारताक संवसारीक मनरिजवण अर्थवेवस्थेत वर्स 2029 मेरेन 50 अब्ज डॉलराची बाजारपेठ उक्ती करपाचो. चार दिसांच्या ह्या कार्यावळीतल्यान जागतिक माध्यम संवाद, खरेदीदार विक्रेती मेळावो, उदयाक येवपी निर्मात्यां खातीर सत्रां जातली. केंद्र सरकारान फुडली जनगणना जातीनिहाय करपाचो निर्णय घेतला. जातीय जनगणनेक केंद्रीय मंत्रिमंडळान मान्यताय दिल्ल्या निर्णयाचे गोंय भाजपा वतीन प्रदेशाध्यक्ष दामोदर नायक हांणी येवकार दिला. जातीय जनगणनेक काँग्रेसीन केन्नाच तेको दिवंक ना, हाचो भारताच्या भौसंख्य नागरिकांक फायदो जातलो. काँग्रेसीन मात ह्या विशयाचेर राजकारण केले असो आरोप दामोदर नायक हांणी पणजे भाजपा मुख्यालयात घेतिल्ल्या पत्रकार परिषदे वेळार केला. कामगार आणि रोजगार आयुक्त कार्यालयान दिशा फाउंडेशन हांच्या जोड पलवान आज सकाळी 10 वरांचेर मॉडेल कॅरियर सेंटर ट्रेनिंग हॉल कामगार आणि रोजगार आयुक्त कार्यालय श्रमशक्ती भवन पाटो पणजी हांगा कामगार दिसाच्या कार्यावळीचे आयोजन केला. हे कार्यावळीत मुखेलमंत्र्यांच्या हस्तुकी असंघटीत क्षेत्रातले स्थलांतरीत घरकाम उद्देगीक आणि नगरपालिकांच्या 20 कामगारांचो श्रमगौरव पुरस्कार भेटून सन्मान करतले. कामगारांनी जागृताय कार्यावळी हजर राहून त्यांच्या कल्याणा खातीर राबोवपाक येवपी योजनांची माहिती करून घेऊची असे कामगार आणि रोजगार आयुक्त कार्यालयान मागला. 17 ते 18 मे ह्या काळात पणजे बांदोडकर मैदानाचेर कॅशू फेस्टिवल सीझन 3 चे आयोजन केला. ह्यान पहिली 25 ते 27 एप्रील ह्या काळात हो महोत्सव जावपाचो आशिल्लो, मात पहलगाम हल्ल्याच्या फाटभुयेर हो महोत्सव रद्द केल्लो. आता ह्या महोत्सवाच्यो 9 तारखो गोंय राना महामंडळान जाहीर केल्यात. गोयची काजूची पिकावळ 450 हेक्टर इतकी आसा. साश्टी, तिसवाडी तशेंच बार्देश म्हालांनी काजीची पिकावळ वाडोवपाची मोख दवरल्या अशी माहिती गोंय राना महामंडळाच्यो अध्यक्षा आनी पर्येची आमदार देविया राणे हिणें दिल्या. गोंय राज्य उच्च शिक्षण मंडळान राज्य शाळा शिक्षण व्यवस्थेत समर्थ XE गव प्लॅटफॉर्माची अंमलबजावणी सुरू केल्या. हो बहुउद्देशीय मुखेल डिजिटल उपक्रम 2025-26 शिक्षणीक वर्सा सावन सुरू जातलो. गोंय राज्य उच्च शिक्षण मंडळान गोंयातल्या सगळ्या म्हळ्यार वट्ट 1480 शाळांक समर्थ XE गव पोर्टलाचेर ऑनबोर्ड घेवपाची येवजण आखल्या. डिजिटल एकीकरणाच्या प्रक्रियेतल्यान राज्यभरातल्या शाळांनी प्रशासकीय आणि शिक्षणिक प्रक्रिया सोपी आणि सुलभ जावची ही मोख दवरून हे काम मुखार वतले असे गोवा राज्य समर्थ ई गव प्रकल्प संचालक डॉ महादेव गावस हांणी दिल्या. राज्यातल्या सरकारी आणि अनुदानित शाळा मुखेल्यांनी आणि संगणक शिक्षकांनी 5 ते 9 मे मेरेन जावपी प्रशिक्षण कार्यावळीत सहभागी जावचे असे आवाहन उच्च शिक्षण संचालनालयान केला. या प्रशिक्षण कार्यावळीचे सविस्तर वेळापत्रक आणि सुवात सगळ्या शाळांक धाडून दिल्या असे ह्या विशीच्या खबरेत म्हळा. 5.5 कोटी रुपयांचो काणो घोटाळो केल्ले खातीर गोंय राज्य मार्केटिंग अँड सप्लाय फेडरेशनाचे व्यवस्थापकीय संचालक काशीनाथ हांकां निलंबीत केल्यात. 22 ऑक्टोबर ते 11 नोव्हेंबर 2024 ह्या काळात फेडरेशना वतीन सवलतीच्या मोलान नॅशनल एग्रीकल्चर कॉपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया कडल्यान 1,589 मेट्रीक टन काणो 36 रुपया प्रतिकील ह्या मोलान विकत घेऊन तो गिरायकांक म्हारग मोलान विकिल्ले खातीर नायकाचेर ही कारवाय जाल्या. आणिक एका कारवायेत नगर नियोजन खात्याचे मुखेल नगर नियोजक राजेश नायक हांकां सेवेतल्यान निलंबीत केल्यात. राजेश नायक हांचेर घोटाळ्याचो आरोप आशिल्लो. हे विशीं दक्षता खात्या कडल्यान चौकशी सुरू आशिल्ली. चौकशी दरम्यान राजेश नायक हांकां निलंबीत करपाचो आदेश काल कार्मिक खात्यान दिला. कुंकळी मतदारसंघातल्या उस्किणी बांद ते बाळी मेरेनच्या सोबितीकरण प्रकल्पाचे काम आमदार युरी आलेमांव हांच्या हस्तुकी सुरू जाला. लोकांची खूप आदी सावन प्रलंबीत आशिल्ली ही मागणी आता फळादीक जातली असे विरोधी पक्ष फुडारी युरी आलेमांव हांणी सांगले. या प्रकल्पात वॉकिंग ट्रॅक आणि लोकांक बसपाक बाक आसतले, जाका लागून सांजे वेळार भोंवपाक आणि विसव घेवपाक योग्य सुवात मेळटली. हो प्रकल्प चलपाक आणि भलायकी बरी दवरपाक उपेगी थारतलो असे आलेमांव हांणी सांगला. आयपीएल T20 क्रिकेटात काल राती चेन्नईच्या MA चिदंबरम स्टेडियमात पंजाब किंग्सान चेन्नई सुपर किंग्साक 4 विकेटी गतीनी हरयलो. मजगती आयज राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स हांच्या मदीं जयपूरच्या सवाय मानसिंग स्टेडियमाचेर सांजे 7:30 वरांचेर खेळ जातलो. राज्यात चडांचड आणि उण्यात उणे तापमान वाढिल्ल्यान राज्यातली गरमी वाढल्या. पणजेचे तापमान चडांचड 38.8°C आणि उण्यात उणे तापमान 27°C इतले नोंद जाला. फुडले 3 ते 4 दिसात राज्यातले हवामान सुके उरपाची शक्यताय हवामान खात्यान उक्तायल्या. आणि इतल्यान ह्यो प्रादेशिक खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजीच्या खबरा विभागाचे मुखावेले प्रादेशिक खबरापत्र तुमकां आयकुपाक मेळटले आयज सांजे 7:20 वरांचेर. नमस्कार.